सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:56 ची वेळ रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये अँड बर्थडे सेलिब्रेशन चल रहा है यहाँ पे. वा काय सूर आहे, निरागस नाही म्हणू शकत या सुरांना आपण. असो, कॉल आला होता निकेतनचा. निकेतन नित्यनेमानं आपल्या निअर अँड डिअर वन्सचा वाढदिवस आपल्यासोबत सेलिब्रेट करत असतो. त्याच्या बेस्ट फ्रेंडचा आशिषचा आज वाढदिवस असतो. हॅपी बर्थडे आशिष. सोबतच कृतिकाचा आला होता कॉल, त्याच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे तिचं सीमा. सीमाला सुद्धा हॅपी बर्थडे. आणि प्रशांत सांगतोय की त्याच्या भावाचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं सतीश. हॅपी बर्थडे डार्लिंग. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत. तुमच्यासाठी 4 ट्रॅक्स येत आहेत, थोड्याच वेळात एन्जॉय, मजा आते राहू.